अध्याय 20। आठवडा पोले दिही जुंजडेज अंधारा तातोवे मोरिया मागदाली महानापा इनी एन महानावने मोठो दगोड काढलो हे एहको ते देख्या। तोवे शिमोन पेत्र एन जावो इसु मुयाती तो बिहिरो चेलो यहा से दाउन दिये त्यागती लागी त्याहे मालकाल महानामाने ले जाएन त्याल कैसे थोव्या ई मान मालूम नाय। यावोने पेत्र एन बिहिरो चेलो बारा जाएन महाना से जानिंग्या तोवे त्या बेनी आरेज दाउन तागोया एन तो बिहिरो चेलो पेत्रा कोता महार दावन तो जाइन महाना पाय पोईलो जाय पुरियो ते डोंगा पोडिन माजे डोकावे या एन त्याल तागा फाड़के पोडले देखाये पेन तो माजे गोयो नाय। पासे शिमोन पेत्र बई त्या पहला ने ये पुरियो एन महाना मा उरायो एन तागा फाड़के पोडले एन जो रुमाल त्या मुनकाल बांधला तो तागा फाड़का पाय नाय ते जुदो योग काने चोंडावलो पोडलो है एहको ते देख्या। तो वे जो बिहिरो चेलो पोईलो महाना पाय एनलो तो तोबी माजे गयो एन ते देखिन बोरसो थयो कहाका ते मोला माने पासा जीवता ओइन उठवा या गोरज है ओ वचना लेख त्याहाल ताओ हो दो हमजायल नाय। तो वे त्या चेला त्याहा गो पासा गोया एहे मोरिया बारी महाना पाय रोडती उबी रोईली आती एन रोडता रोडता डोकावेन महाना में देख्या जा इसु कुडी थोली आती ता उजळे फाड़के पोला बेन देवदूत योग हुत्या पाय एन योग पायथा पाय बोटला देखाया त्याहाय ते लाख्या बाई तू कहा रोडती ते त्याहा लाख्या त्याहाय मा मालका ले जाएन कैसे थोला है ई मान मालूम नाय या हटी एहकोय बोलिन ती पहला फेरी तोवे ते इसु उबो रोलो है एहकोय तेल देखायो पेन तो इसु है एहकोय ते ओळख्या नाय। इसुई तेल आख्या बाई कहा रोडती ही काल होदी रोई ही तो शेतकरी है एहको हमजीन ते त्याल आख्या बाया तू त्याल इहिन ले गोयो रीते त्याल कैसे थोला है ती मानाक पासे आय त्याल ले जाहे। इसुई तेल आख्या मोरिये ते फिरीन त्याल इब्री बोली माख्या राबुनी। इसुई तेल आख्या ओगो मान आथ लावहे मा कहा का आजू आय आबा पाय उचे गोई होनाय ते मा बहाय से जाइन त्याहा लाक्का जो मा आबो एन तुमे आबो मा देव एन तुमे देव या से आय उचे जाय रोई हो। तो ए मोरिया मोगदाली चिल्हा से गोई एन माये मालकाल देख्या एन ते मान यो गोठी आख्यो एहकोय ते त्याहा लाख्या तेज दिही आठवडा पोईले दिही ओखाते वो चेला योके ठिकाने टोळाला ता ताने बाय यहुद्या दा के कोई बोंद कोल्याते तो वे इसू येनो एन माज उबो रोई नाकतो लाग्यो तुम्हा शांति रोई एहकोय बोलीन ते त्याहाल आथ एन कुखी देखाडी तो वे मालकाल देखीन चेला खूब खुशी जाया। इसुई पासी त्याहाल आख्या तुम्हार शांति रोई जय कोई आबे माल दोवाला है को आय भी तुम्हार दोवाड़ू एहकोय बोलीन ते त्याहो फूक मारी एन त्याहाल आख्या पवित्र आत्माला ज्या कादा पाफा माफी तुम्हा को हा त्याहा माफी जायली है एन ज्या कादा तेहकोज तुम्हा थोता हा ते तेहकोज थोवले हेते। ईसु येने तोवे बारा माने योग जाल दिदू माखे तो थोमो ओ त्याहा रे नाया तो या हाटी बिहरा चेला है त्या लाख्या आम हाय मालकाल देखियो पेन ते त्याहा लाख्या त्या अथामा खिल्हा वोन देख्या वाची खिला आता ते जागे मा अंगठी गालही एन त्या कुखे मा आत गाल्या वाची आय बोरसो दोनारो जनाय। पासे आठ दिही जाया तोवे पासा त्या चेला माज टोळवाला आता त्याहा रे थोमो बी आतो तोवे बाय बोंद आते ते बी इसु योकायोक माज येनो एन आदवीस त्याहा उबो रोई नाकतो लाग्यो तुम्हा शांती रोवे। पासे ते थोमा लाख्या तू तो अंगठी मा अथामा गाली देख एन तो आथ लांबो कोईन मा कुखी मा गाल एन बोरसावाची रोहे मा पेन बोरसो थोवनारो रोव तो वेस थोमे त्याल मा मालेक एन मा देव एहको आख्या। इसु त्याल आख्या तुये मान देखला है त्या हटी बोरस थोलो है देख्या वाची बोरस दोनारे ते बुरकदार है ये चोपड़ी माय लिखियो नाय ओहड़ियो बिहरियो खुबोज नोवाय गोठी इसुई त्या चेल्हा देखते कोयो इसु ओ देवा पहो ख्रिस्त है एहको तुम्हाय बोरस थोवा एन बोरस थोविन तुम्हाल त्या नावे जीवन मिलवा या हटी ई चोपड़ी लिखली है।